त्रिवार जय जयकार करून अयोध्येच्या प्रजाजनाने श्रीरामांना आपल्या प्रासादाकडे नेलं. योग्य मुहूर्त पाहून राम सीतांना राज्याभिषेक करवला. रामराज्याला शुभारंभ झाला. श्रीरामाने सुग्रीव अंगद यांच्यासह सर्व वानरवीरांचा यथोचित सन्मान केला. सुग्रीवाला तर त्यांनी आपला पाचवा भाऊच मानला आणि त्याला किष्किंध्याला परत जाण्याची आज्ञा केली. विभीषणाला असंख्य भूषणं प्रदान केली आणि लंकेत जाण्याविषयी अनुज्ञा दिली. हा निरोप समारंभ चालू असतानाच हनुमंत समोर आला आणि श्रीरामांचे चरण घट्ट धरून अत्यंत भावस्नित स्वरात त्यांना म्हणाला,
प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणाचा ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून, कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून, झोवरी भूवर रामकथानक तोवरी जन्म असावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. राम कथानित वदने गावी, राम कथाया श्रवणी यावी, राम कथानित वदने गावी, राम कथाया श्रवणी यावी, श्रीरामा मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. पावन अपुले चरित्र वीरा सांगू देत मज देव अप्सरा, पावन अपुले चरित्र वीरा सांगू देत मज देव अप्सरा, श्रवणार्थी प्रभु अमरपणाया दीनासिया, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. मेघासमनी अखंड प्राशीन असेल तेथून श्रीरामायण, मेघासमनी अखंड प्राशीन असेल तेथून श्रीरामायण, मेघापरी मी शतधारानी करीन वर्षावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. राम कथेचे चिंतन गायन ते रामांचे अमूर्त दर्शन, राम कथेचे चिंतन गायन ते रामांचे अमूर्त दर्शन, इच्छा मात्रे यादासाते रघुकुल दीप दिसावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण सप्तस्वरानी राम कथेचा स्वाद मला द्यावा एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा श्रीरामांचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मला व्हावा एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा Download from upnafm.com